नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं कवस्तू बाबटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. महाराष्ट्र आनी झारखंडांत जावपी विधानसभा वेंचणुकेचो प्रचार पावलो तेंगशेर. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रांतल्या भौशीक सभांनी करतले उलोवप. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लींत CVC म्हळ्यार केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जनजागृती सप्ताह सुवाळ्यांत उलोवप करतल्यो. छठ पुजा सुवाळो आयज सोंपतलो. छठ पुजे उपरांत प्रवाशांक परत येवपाक सुविधा मेळची हे खातीर भारतीय रेल्वेन 500 परस चड खासा रेल्वे सुरू केल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सिंगापुरांत आसियान इंडिया थिंकटॅक नेटवर्कच्या 8व्या गोलमॅच परिशदेत उलोवप करतले. आनी भारत आनी दक्षिण आफ्रिका पंगडामधल्या 4 T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळ्यांतलो पहिलो खेळ आयज किंग्समीड डर्बनांत जातलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रांतल्या भौशीक सभांनी उलोवप करतले. सोशल मिडियाचेर दिल्ल्या पोस्टार प्रधानमंत्र्यांनी धुळे आनी नाशिकांतल्या भौशीक बसकांक हाजीर रावन लोकांचो आशिर्वाद घेतले अशें सांगले. तशेंच येवपी विधानसभा वेंचणुकेंत राज्यांतले लोक राष्ट्रीय लोकशाय आघाडीच्या उमेदवारांचे जैत निश्चित करतले असोय विस्वास तांणी उक्तायलो. आयज दनपारां 12 वरांचेर उत्तर महाराष्ट्रांतल्या धुळे शारांत प्रधानमंत्र्यांची पहिली रॅली जातली. ते उपरांत नाशिकांतल्या भौशीक बसकेंत ते मार्गदर्शन करतले. मुखेलमंत्री आनी शिवसेनेचे फुडारी एकनाथ शिंदे धाराशिवात महायुती उमेदवारां खातीर प्रचार करतले. उपमुखेलमंत्री अजित पवार पुणे आनी पिंपरी हांगा प्रचार करतले. मनसेचे मुखेली राज ठाकरे गुहागरांत प्रचार करतले. परभणी आनी वर्धा हांगा शरद पवार प्रचार करतले. शिवसेनेन काल मुंबयत आपले वेंचणुकेचे घोषणापत्र जाहीर केले. झारखंडात NDA आणि इंडिया या दोन्ही ब्लॉकच्या फुडाऱ्यांनी विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्यावेल्या वेंचणूक वाठारात प्रचारसभा घेतल्यो. झारखंडातले लोक हेमंत सोरेन हांच्या फुडारपणाखालच्या सरकारच्या चुकीच्या कारभाराचेर खोस नात अशें हजारीबागातल्या रॅलीत भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी हांणी दावो केला. झारखंड मुक्ती मोर्चाचे फुडारी कल्पना सोरेन हांणी खुंटीत जाहीर सभा घेतली. झारखंडात भाजपची सत्ता आशिल्ली तेन्ना तांणी राज्याक फाटी ढुकल्ले अशें तांणी म्हळें. काँग्रेस RJD AJSU आनी दाव्या पक्षांच्या फुडाऱ्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या वाठारांत वेंचणूक रॅलीत उलोवप केले. झारखंडातल्या विधानसभा वेंचणुकेच्या प्रचारा वेळार वेंचणूक आयोगान सगळ्या राजकीय पक्षांक आदर्श आचारसंहितेचे खरपणान पालन करपाक सांगला. रांचीत ह्या पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर जाल्ल्या बसकेंत राज्याचे मुखेल वेंचणूक अधिकारी KRavikumar हांणी मतदारांक फट आस्वासनां दिवन तांची दिशाभूल करपाचे बंद करात असो सल्लो दिलो. वेंचणूक रॅली वेळार वैयक्तीक हल्ले जावचे ना हाची जतनाय घेवपाचोय सल्लो तांणी दिला. प्रचारा वेळार वायट शब्द वापरू नाकात अशें मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांनी सांगले. श्रीकुमार हांणी म्हळें की राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचें पालन करप बंधनकारक आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत CVC म्हळ्यार केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जनजागृती सप्ताह सुवाळ्याक उलोवप करतल्यो. दर वर्सा सरदार वल्लभभाई पटेल हांचो जयंती सप्तक हो दक्षता जनजागृती सप्तक म्हणून मनयतात. ह्या वर्सा ही कार्यावळ 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर मजगती आयोजीत केल्ली. अखंडतायेच्या संस्कृती वरवीं राष्ट्राची समृद्धी हो ह्या वर्साचो विशय आशिल्लो. दक्षता जनजागृती सप्तका सयत CVC 3 महिन्यांच्या प्रतिबंधात्मक दक्षता मोहिमेचे आयोजन करता. तातूंत केंद्र सरकाराची सगळीं मंत्रालयां विभागां आनी संस्थांचो आस्पाव आसता. 16 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर मजगती ह्या मोहिमेचे आयोजन केला. केंद्रीय दक्षता आयोगान तयार केल्ल्या 3 पुस्तिकेचे प्रकाशन लेगीत ह्या कार्यावळी वेळार जातले. टपाल खात्यावरवीं ह्या निमतान एक खाशेले कवर जारी करपाची शक्यताय आसा. बदलत्या जागतीक भूराजनितीक आनी सुरक्षा परिस्थितीत प्रादेशीक आनी जागतीक पांवड्यार राष्ट्रीय दर्यावेल्या हिताची राखण आनी मुखार व्हरपा खातीर नौदलाची क्षमता आनी घटमूट करपाची गरज आसा हाचेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भर दिला. गोंयांत दर्या दिसाच्या उत्सवाक राष्ट्रपती उलयताल्यो. भारताच्या समुद्री भूगोला खातीर अर्थीक उदरगती खातीर प्रादेशीक जोडणे खातीर आनी रणनितीक प्रभावा खातीर 7500 किलोमिटर परस चड लांब आशिल्ली दर्यादेग अत्यंत म्हत्वाची अशें तांणी हे वेळार म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात. देशाच्या वेगवेगळ्या वाठारांत छठ पुजा निमतान भक्तांनी उदेंत्या सुर्याक अर्घ अर्पण केले. 4 दीस चलपी छठ पुजेचो सुवाळो आयज सोंपतलो. बिहारांत लाखांनी भाविकांनी वेगवेगळ्या न्हंयादेगेर सुर्यदेव आनी ताची आवय छठ मैयाची प्रार्थना करून छठ पुजा मनयली. इतले मजगती छठ पुजे उपरांत प्रवाशांक परत येवपाक सुविधा मेळची हे खातीर भारतीय रेल्वेन 500 परस चड खासा रेल्वे सुरू केल्या. रेल्वे बोर्डान सांगले की आयज सावन समस्तीपूर दानापूर आनी हेर वाठारांतल्यान परत येवपी प्रवाशां खातीर खासा रेल्वे सुरू केल्यात. प्रवाशांची संख्या पळयल्यार रेल्वेन आयज 164 खासा रेल्वे गाडयो सुरू केला, तर फाल्यां 160 खासा रेल्वे, तर 10 नोव्हेंबर 161 आनी 11 नोव्हेंबराक 155 खासा रेल्वे चलोवपाचो निर्णय घेतला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सिंगापुरात आसियान इंडिया थिंक टॅक नेटवर्कच्या 8व्या गोलमेज परिषदेत उलोवप करतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम, प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री लॉरेन्स वोंग आणि उपपंतप्रधान आणि व्यापार आणि उद्योग मंत्री गॅन किम योंग हांची भेट घेतले. ते संरक्षण मंत्री डॉ एन जी इंग हेन आणि विदेश वेव्हार मंत्री डॉ विवियन बालकृष्णन हांची भेट घेतले. डॉ जयशंकर हांची ही भेट सिंगापूर आणि भारत हांच्या मधल्या एक घटमूट आणि खूप वर्षासावून चलत आयल्या द्विपक्षीय संबंध दाखवून दिता असे विदेश मंत्रालयान म्हळा. आसियानात इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई, थायलंड, कंबोडिया, लाओस, म्यानमार आणि व्हिएतनाम ह्या देशांचो आसपाव असा. भारतीय लष्कर दायजाचो दुसरो वर्सुकी महोत्सव आयज सावन नवी दिल्लीत सुरू जाता. जागतिक आणि भारतीय विचारवंत महामंडळा, भौशीक आणि खासगी क्षेत्रातले उद्योग आणि शिक्षण तज्ज्ञ हांचे लक्ष भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, लष्करी इतिहास आणि दायज हांचेर केंद्रीत करप हो हे 2 दिसांच्या महोत्सवाचो मुखेल हेत असा. भारतीय संरक्षण दळांचे मुखेली जनरल अनिल चव्हाण तिनूय दळांच्या मुखेली वांगडा हे महोत्सवाचे उक्तावण करतले. ह्या संदर्भात शौर्य गाथेचोय शुभारंभ जातलो. शौर्य गाथा हो लष्करी वेव्हार खाते आणि युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हांचो एक उपक्रम असा. शिक्षण आणि पर्यटन हांचे वरवीं लष्करी दायज सांबाळप आणि वाढप हो ताचो मुखेल हेत असा. छत्तीसगडची राजधानी रायपुरात आयज सावन 83वे इंडियन रोड काँग्रेसची वर्सुकी परिषद सुरू जातली. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकी आयज सांजे ह्या परिषदेचे उक्तावण जातले. 11 नोव्हेंबर मेरेन चलपी ह्या 4 दिसांच्या परिषदेत खुबशी तांत्रीक सत्रां जातली. ह्या परिषदेत रस्तो बांदणी कडेन संबंधित नव्या तंत्रगिन्यानाचेर चर्चा जातली. ह्या परिषदेत देश विदेशातले 2000 परस चड तज्ञ वांटेकार जातले. भारत आणि दक्षिण आफ्रिका पंगडामधल्या 4 T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळेतलो पहिलो खेळ आयज किंग्स मीड डर्बनात जातलो. हो खेळ भारतीय वेळेप्रमाण राती 8:30 सुरू जातलो. दुसरो खेळ आयतारा सेंट जॉर्ज पार्क गॅबेराज जातलो. तिसरो खेळ सेंच्युरियनात, तर चवथो आणि निमणो खेळ जोहान्सबर्गात जातलो. जुनात किंगस्टन ओव्हल ब्रिजटाऊनात जाल्ल्या संवसारीक कप T20च्या निमण्या खेळात दोन्ही पंगडांमध्ये खेळ जाल्लो. भारतान ह्या खेळात 7 धावण्यांनी जैत जोडिल्ले. भारत सध्या ICC दादल्यांच्या T20 क्रमवारीत पहिल्या सुवातेर असा, तर दक्षिण आफ्रिका 6व्या सुवातेर असा. भारतीय हवामान खात्यान आयज तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे हांगा गडगड आणि जगलांसयत उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. दक्षिण आंध्र प्रदेश, उत्तर तामिळनाडू, दर्यादेग आणि लागसारच्या दर्या वाठारांनी आयज खर हवामानाची शक्यता उक्तायला आणि ह्या वाठारातल्या नुस्तेमारांक दर्यात वचचे न्हय असो सल्लो दिला. फुडल्या सप्तकात देशातल्या चडशा वाठारांनी उण्यात उणे आणि चडांत चड तापमान व्हडलोसो बदल जावचो ना. दिल्ली आणि NCR वाठारात 2 ते 3 दीस रातच्या आणि सकाळच्या वेळार धुके दिसूं येता असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 4 ते 5 दिसात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे वाठारात उटंगराचो पाऊस पडपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. महाराष्ट्र आणि झारखंडात जावपी विधानसभा वेचणुकेचो प्रचार पावलो तेंगशेर प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या भौशीक सभांनी करतले उलोवप. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत CVC म्हळ्यार केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जनजागृती सप्ताह सुवाळ्यात उलोवप करतल्यो. छठ पुजा सुवाळो आयज सोंपतलो. छठ पुजे उपरांत प्रवाशांक परत येवपाक सुविधा मेळची हे खातीर भारतीय रेल्वेन 500 परस चड खासा रेल्वे सुरू केल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सिंगापुरात आसियान इंडिया थिंक टॅक नेटवर्कच्या 8व्या गोलमेज परिषदेत उलोवप करतले आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका पंगडामधल्या 4 T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळा माळेतलो पहिलो खेळ आयज डर्बनात जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.